साखर कारखान्यांचं मुख्य उत्पादन हे साखरेचं आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या ऊसा शेतातून ऊस आणला जातो, त्या ऊसाचं वजन होतं. ऊसाचं वजन झाल्यानंतर तो ऊस क्रेनद्वारे गव्हाणीत टाकला जातो. मिलमध्ये काय असतं की ऊसाला क्रश करून ऊस आणि ऊसातला रस पूर्णपणे बाजूला करायचा, तो कॉन्सन्ट्रेट केलेला ज्यूस पुढे पॅन सेक्शनला पाठवला जातो. त्याला तो पण स्टीमद्वारेच त्याची प्रक्रिया होते आणि ते उकळल्यानंतर त्याच्यात शुगर असते ती त्या शीटबरोबर तिचे क्रिस्टलायझर तयार व्हायला सुरुवात होते. मॉलेसिस आणि साखर म्हणजे सुक्रोज असते एकत्र, ती नंतर सेंट्रिफ्युगलमध्ये मशीनमध्ये घेतली जाते. सेंट्रिफ्युगलमध्ये मशीनमध्ये तिला गतीमध्ये फिरवल्यानंतर मॉलेसिस वेगळं होतं, सेपरेट होतं आणि प्युअर साखर वेगळी जाते. सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होताना ग्रामीण भागात रोजगार द्यायचा हा मुख्य उद्देश असतो. सगळा जर विचार केला तर कारखाने एका साखर कारखान्याच्या माध्यमातून साधारणतः 1.5 ते 2 लाख लोकांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साखर कारखाना हा लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात.